शक्ती आणि कालभैरवाची कृपा तर झाली खरी, पण या चराचरास चैतन्य द्यावं, या दारी तिष्ठणाऱ्या भक्तगणास दर्शन द्यावं म्हणून माता तुळजाई शंकर महाराजांना निद्रापाशातूनही मुक्त व्हावं म्हणून जागवीत आहे.
शंकर महाराज तुळजाई तुझ जागवीतसे, तुळजाई तुझ जागवीतसे, सद्गुरु महाराज जागवा शंकर महाराज जागवा शंकर महाराज जागवा शंकर महाराज झुंझुमुंझु झुंझुमुंझु दिशा दाहला झुंझुमुंझु झुंझुमुंझु दिशा दाहला सागर लाटा नाचू लागल्या सागर लाटा नाचू लागल्या हरिचा पावा कानी घुमला हरिचा पावा कानी घुमला शीतल पवन सांगे कानी शीतल पवन सांगे कानी कुशकाल झाला जागवा शंकर महाराजा जागवा शंकर महाराजा जागवा शंकर महाराजा रंगी सुमने ही फुलता विविध रंगी सुमने ही फुलता आसमंती परिमळ ही दाटला आसमंती परिमळ ही दाटला पाखरांची किलबिल ही नादमय पाखरांची किलबिल ही नादमय ज्या चैतन्य चराचराशी ज्या चैतन्य चराचराशी अणुरेणु चेतला अणुरेणु चेतला जागवा शंकर महाराजा जागवा शंकर महाराजा जागवा शंकर महाराजा वदन मनोहर उग्रमुद्रा वदन मनोहर उग्रमुद्रा तेजोमय आ जानु बाहु तेजोमय आ जानु बाहु भस्म विलेपित जटाजूट श्री भस्म विलेपित जटाजूट श्री दारी तव जीवनौघमागणा दारी तव जीवनौघमागणा दारी तव दारी तव दारी तव जीवनौघमागणा दारी तव जीवनौघमागणा भक्तगण तिष्ठला उठिबा सत्वर शंकर महाराजा जागवा शंकर महाराजा जागवा शंकर महाराजा जागवा शंकर महाराजा निद्रापाशा तुनि मुक्तवा निद्रापाशा तुनि मुक्तवा शंकर महाराजा तुळजाई तुझ जागवितसे तुळजाई तुझ जागवितसे शंकर महाराजा जागवा शंकर महाराजा जागवा शंकर महाराजा जागवा शंकर महाराजा।